नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीत ग्रामीण भारत महोत्सव 2025 काही वेळात उद्घाटन करणार आहेत. यावेळी ते जाहीर सभेला संबोधित करतील. या महोत्सवाचा उद्देश ग्रामीण भागात पायाभूत सुविधांचा विकास करणं, स्वावलंबी अर्थव्यवस्था निर्माण करणं आणि ग्रामीण समुदायांमध्ये नवकल्पना वाढवणं हा आहे. भारतीय सेना जगातील सर्वोत्तम सेनांपैकी एक आहे. कोणत्याही प्रकारचा हल्ला ही सेना परतवून लावू शकते असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. येत्या 15 जानेवारी रोजी पुण्यात साजरा होणाऱ्या लष्कर दिनाच्या पार्श्वभूमीवर नो युअर आर्मी या मेळाव्याचं उद्घाटन करताना पुण्यात काल ते बोलत होते. लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, खासदार मेधा कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधील फरार असलेले संशयित आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना बीड पोलीस दलाच्या विशेष पथकानं आज अटक केली. पुढील तपासासाठी आरोपींना सीआयडीकडे सोपवण्यात येणार आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी दिली आहे. महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन झाल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेनं केलेल्या सर्वेक्षणात 1,13,236 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे. भविष्यात महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्राचं केंद्र बनेल असं प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. ठाण्यात आयोजित बिझनेस जत्रेचं उद्घाटन केल्यानंतर काल ते बोलत होते. उद्योजकांचा पहिला मराठी मेळावा नाशिकमध्ये घेतला जाईल. त्याला उद्योग विभाग आणि मराठी भाषा विभाग संपूर्ण सहकार्य करेल असं उद्योगमंत्री सामंत म्हणाले. तत्कालीन सरकारनं एअरबसच्या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. ऑनलाईन सेवा आणखी लोकाभिमुख कराव्यात असं आवाहन राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त निवृत्त सनदी अधिकारी दिलीप शिंदे यांनी केलं आहे. नांदेड जिल्ह्यातील राज्य सेवा हक्क आयोगांतर्गत येणाऱ्या सेवांच्या संदर्भात आढावा बैठकीत काल ते बोलत होते. राज्य सेवा हक्क आयोगानं सेवांची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला असून अधिकाधिक सेवा ऑनलाईन पद्धतीनं दिल्या जाव्यात याकडे लक्ष वेधलं आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील ही यंत्रणा अधिक गतिशील करावी, नागरिकांना माहिती देण्याचं उद्दिष्ट ठेवून काम करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओच्या सदस्यांना आपलं निवृत्तीवेतन आता कोणत्याही बँकेतून काढता येणार आहे. ईपीएफओनं देशभरातल्या सर्व प्रादेशिक कार्यालयांमध्ये केंद्रीकृत निवृत्ती वेतन प्रणाली सुरू केली आहे. त्यामुळे निवृत्ती वेतन सुरू झाल्यानंतर पडताळणीसाठी बँकेत जाण्याची गरज भासणार नाही आणि रक्कम लगेच खात्यात जमा होईल. देशभरातल्या 68 लाखांहून अधिक निवृत्ती वेतनधारकांना याचा लाभ होणार आहे. येत्या 15 दिवसात राज्याचं वाळू धोरण तयार करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. याबाबतच्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. गौण खनिजांबाबतचे अधिकार अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे दिल्याचं त्यांनी सांगितलं. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथल्या श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं आयोजित शिर्डी महोत्सवातील 25 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 या कालावधीत सुमारे 8 लाखांहून अधिक साई भक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं तर या कालावधीत सुमारे 16,61,00,000 रुपये देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे. क्रिकेट. बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेत 5व्या सामन्याच्या पहिल्या डावात भारताला 4 धावांची आघाडी मिळाली आहे. चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या 181 धावात सर्वबाद झाला. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णानं प्रत्येकी 3 तर कर्णधार जसप्रीत बुमराह आणि नितीशकुमार रेड्डी यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. दरम्यान भारताचा दुसरा डाव सुरू झाला असून अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 2 बाद 48 धावा झाल्या होत्या. विदर्भात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. काल राज्यात सर्वात कमी किमान तापमान 8.8 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.